नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. वक्फ सुधारणा विधेयक 2025 संसदेची मंजुरी. राज्यसभेत 128 विरुद्ध 95 मतांनी विधेयक संमत. राज्यात सर्व विभागांच्या शाळांचं भौतिक सुविधांसह जिओ टॅगिंग करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. 1 मे राज्यात फेसलेस नोंदणी, मुद्रांक नोंदणी आणि वन स्टेट वन रजिस्ट्रेशन प्रणाली लागू होणार. आणि राज्यात बहुतांश भागाला अवकाळी पावसाचा फटका, वीज कोसळून 3 ठार. आता सविस्तर बातम्या. वक्फ सुधारणा विधेयक 2025 संसदेत पारित झालं. राज्यसभेत काल जवळपास 12 चर्चेनंतर या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. सदनात 128 सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने तर 95 सदस्यांनी विरोधात मत दिलं. लोकसभेनं परवा हे विधेयक संमत केलं होतं. राज्यसभेत या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या विधेयकामुळे मुस्लिम समुदायातल्या करोडो निर्धन लोकांना लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला. या विधेयकातल्या तरतुदींनुसार वक्फ बोर्डात 10 2 महिला असतील असं त्यांनी सांगितलं.
हमने जो नया प्रावधान लेके आया उसमें हर वक्फ बोर्ड में मुसलमानों में जो भी जो रिकॉग्नाइज्ड सेक्ट है सब मिलकर के वक्फ बनेगा. जो पिछड़े वर्ग है वो भी वक्फ बोर्ड में मेंबर होगा और आउट ऑफ 10 मुस्लिम्स 2 मेंबर्स मिनिमम शेल बी वुमेन.
राज्य सरकारने मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. राज्यातले शेतकरी, घरकुल लाभार्थी आणि शासकीय बांधकामांसाठी शेततळी, पाझर तलाव, महसुली नाले आणि बंधाऱ्यांमधून निघणारा गाळ, माती, मुरुम आणि दगड विनामूल्य मिळणार आहे. या निर्णयामुळे शेतरस्ते सुधारण्यासाठी लागणारा मुरुम आणि माती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होईल, ज्यामुळे शेतीला जोडणारे रस्ते मजबूत होतील असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्यात सर्व विभागांच्या शाळांचं भौतिक सुविधांसह जिओ टॅगिंग करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विविध 22 विभागांच्या 100 आराखड्याचा आढावा घेतल्यानंतर ते काल बोलत होते. नामांकित शाळांच्या सद्यस्थितीबाबत शिक्षण विभागानं पडताळणी करावी, प्रत्येक शासकीय कार्यालयानं जिल्हा नियोजनमधून आपल्या इमारतींचं सौरऊर्जीकरण करावं आदी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. राज्यात येत्या 1 मे फेसलेस नोंदणी, मुद्रांक नोंदणी आणि वन स्टेट वन रजिस्ट्रेशन प्रणाली लागू होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. एखादी व्यक्ती नागपूरमध्ये घर घेत असल्यास पुण्याहूनही त्याची नोंदणी करता येईल. त्यासाठी आयकर प्रमाणपत्र आणि आधार कार्डचा आधार घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं. यामुळे भ्रष्टाचार कमी होईल, नागरिकांचा वेळ वाचेल आणि डिजिटल प्रक्रियेमुळे महसूल व्यवहार अधिक पारदर्शक होतील असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला. ऊसतोडणी मुकादम तसंच मजुरांचं संनियंत्रण करणाऱ्या सर्वसमावेशक कायद्याचा मसुदा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. काल मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये तसंच ऊसतोडणी मजुरांसह सर्वांच्या हक्कांचं रक्षण करण्याच्या उद्देशानं हा कायदा तयार करण्यात येणार आहे. तुळजाभवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसंच न्यायमूर्ती राजन कोचर आयोगाच्या शिफारशीनुसार आपत्ती व्यवस्थापनासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात त्या बाबींचा समावेश करावा असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी दिले आहेत. तुळजापूर इथं काल श्री तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं सादरीकरण बघितल्यानंतर त्या बोलत होत्या. तुळजापूर विकास आराखडा नागरिकांना विश्वासात घेऊन करावा असं आवाहन गोरे यांनी केलं. त्या म्हणाल्या,
पंढरपूर विकास आराखडा जसा लोकांना विश्वासात घेऊन केला तसा तो व्हावा, आणि जसं गाणगापूरला किंवा खास करून गजानन महाराजांच्या शेगावी तिरुपतीला विकासामध्ये लोकांच्या सोयी सुविधा पाहिल्या गेलेल्या आहेत, टोकन सिस्टीम असावी आणि जे दुकानदार आहेत त्यांच्यावरती सुद्धा कुठेही अन्याय न होता त्यांचा रोजगाराचं साधनाचं संरक्षण व्हावं, अशा अनेक योजना ज्या आहेत त्या अतिशय चांगल्या त्यांनी आराखडा केलेला आहे. आता तो उच्चाधिकार समितीकडे म्हणजे माननीय मुख्यमंत्री आणि दोघेही उपमुख्यमंत्री यांच्याकडून त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल, पण महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना याच्यात विश्वासात घेण्यात यावं असं देखील मी जिल्हाधिकाऱ्यांना सुचवलेलं आहे.
महिला बचत गट उत्पादकांची साखळी तयार करण्यासाठी धाराशिव इथं बचत गट भवन उभारण्यासाठी आमदार निधीतून 25 रुपये निधी गोरे यांनी जाहीर केला. जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती करावी, शून्य आत्महत्या असलेला जिल्हा व्हावा यासाठी सकारात्मक सार्वत्रिक प्रयत्न व्हावेत, तसंच अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात महिला लैंगिक शोषण आढळलं तर कडक कारवाई व्हावी असे निर्देशही दिल्याचं गोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. बीड जिल्ह्यातल्या संत भगवान बाबा प्रतिष्ठानच्या विकास कामांचं भूमिपूजन काल पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झालं. आजच्या तरुण पिढीनं चुकीच्या गोष्टींच्या आहारी न जाता स्वतःची प्रगती साधावी असा सल्ला मुंडे यांनी यावेळी दिला.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
राज्याच्या अनेक भागात कालही अवकाळी पाऊस झाला. या पावसात वीज कोसळून 3 जण ठार झाले तर शेती तसंच फळपिकांचं मोठं नुकसान झालं. बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यात काल अवकाळी पाऊस झाला. या दरम्यान केकानवाडी शिवारात वीज कोसळल्यानं देवीदास केकान या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तसंच एक गाय देखील दगावली. भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यातल्या पाथरी इथं वीज कोसळून 2 मजुरांचा मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक भागात काल अवकाळी पाऊस झाला. या पावसानं शेतात वाळवणीसाठी ठेवलेली हळद भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात अनेक भागात काल संध्याकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. वैजापूर जिल्ह्यातल्या करंजगाव इथं गारपीट झाल्याचं वृत्त आहे. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातल्या बहुतांश भागात अवकाळी पाऊस पडला. वादळी वारे मेघगर्जनेसह जिल्ह्यात या अवकाळीची संततधार रात्री उशिरापर्यंत होती. अनेक ठिकाणी काढणीला आलेली ज्वारी आडवी झाली तर अनेक ठिकाणी फळबागांचं, विशेषतः आंब्याच्या झाडांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. औसा शहरात गारा पडल्याचंही वृत्त आहे. धाराशिव तसंच अहिल्यानगर जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला. दरम्यान राज्यात जवळपास सर्वच भागात आजही अवकाळी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. या पावसामुळे राज्यात तापमानात काही अंशी घट झाली आहे. काल सर्वात जास्त 38.8° सेल्सिअस तापमान ब्रह्मपुरी इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं 32.2, नांदेड तसंच धाराशिव इथं 37 तर परभणी इथं 38.3° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. लातूर तुळजापूर मार्गावर औसा तालुक्यातल्या बेलकुंडजवळ ट्रक आणि आयशर टेम्पोच्या भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला. काल रात्री बंद पडलेल्या ट्रकची दुरुस्ती सुरू असताना भरधाव वेगातला आयशर टेम्पो ट्रकला धडकल्यानं हा अपघात झाला. महसूल विभागाच्या जिवंत 7/12 मोहिमेला हिंगोली जिल्ह्यात गती मिळाली आहे. जिल्ह्यात 1 एप्रिलपासून सर्व ग्रामपंचायतींमध्ये चावडी वाचनाला सुरुवात झाली. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.
सर्व ग्रामपंचायतींमध्ये चावडी वाचनाच्या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. वारसांना आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यासाठी 20 एप्रिलपर्यंतची संधी देण्यात आली आहे. चावडी वाचनात सहभागी होऊन नोंदी कराव्यात, तलाठ्यांकडे कागदपत्रे सादर करावीत, वारसांमधील मालकी हक्क संदर्भातील कायदेशीर वाद टाळावेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम, हिंगोली.
नांदेड जिल्हा पोलीस दलानं काल शहरातल्या 6 पोलीस ठाणे हद्दीत 200 आरोपींच्या घरांची झडती घेऊन 65 धारदार शस्त्र जप्त केली. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला A3 श्रेणी देण्यात आली आहे. बाजार समितीचे एकूण उत्पन्न, खर्च, वाढवा, तूट आदीचा विचार करून हे वर्गीकरण करण्यात येतं. जिल्ह्यात खुलताबाद कृषी उत्पन्न बाजार समितीला D वर्ग, गंगापूर, कन्नड, पैठण बाजार समित्यांना A1 तर फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीला B वर्ग देण्यात आला आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात धाराशिव जिल्हा सलग 3र्या वर्षी राज्यात अव्वलस्थानी तर मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. 2024-25 या वर्षात जिल्ह्याला 723 उद्योगांचं उद्दिष्ट दिलेलं असताना प्रत्यक्षात 799 उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेऊन व्यवसाय उभारल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हिंगोली जिल्ह्यात महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून राबवण्यात येत असलेल्या नवसंजीवनी उपक्रमात एकही संशयित कर्करोगग्रस्त महिला औषधोपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी दिल्या. सेनगाव तालुक्यातल्या गोरेगाव इथं काल तालुकास्तरीय संजीवनी अभियानाचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. यावेळी झालेल्या शिबिरात 67 महिलांची तपासणी करण्यात आली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. वक्फ सुधारणा विधेयक 2025ला संसदेची मंजुरी. राज्यसभेत 128-95 विधेयक संमत. राज्यात सर्व विभागांच्या शाळांचं भौतिक सुविधांसह जिओ टॅगिंग करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. आणि राज्यात बहुतांश भागाला अवकाळी पावसाचा फटका, वीज कोसळून 3 जण ठार। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।